नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पश्चिम घाट परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी. अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीचा सामना. आणि नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आतापर्यंत 5000 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग. आता सविस्तर बातम्या. पश्चिम घाट क्षेत्रांतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह 6 राज्यांमधल्या 56,800 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसराला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 6 राज्यांचा यात समावेश आहे. यासंदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या 60 दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक ESZ-MEF@NIC.IN या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात. 6 राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास आदी कामांवर बंधनं येतील असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अर्थात BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खासगी अनुदानित 85% तसंच खासगी विनाअनुदानित 70% कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे. राज्यातल्या सर्व 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह 163 शासकीय तंत्र विद्यालयातल्या संविधान मंदिरांचं येत्या 15 ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीनं उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 26 जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्या वतीनं काल राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. काल जनजागृती फेरीनं या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली. धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. नांदेड इथं डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीनं काल सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं या फेरीत सहभागी झाले. पत्री सरकारचे जनक, महान स्वातंत्र्यसेनानी आणि बीडचे माजी खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
पावसाचं रौद्र स्वरूप पाहिलं की दरडी कोसळलेल्या घटना आठवतात आणि काळजाचा ठोका सुटतो.
अहो गोंड्या भाऊ, कोणत्याही आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाकडून आपल्याला सतत जागृत केलं जातं. डोंगर उतारांना तडे जाणे व तडे गेलेला भूभाग खचू लागणे, त्यामुळे घरांच्या भिंतींना भेगा पडणे, पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे, कलणे, नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे रुंदावणे, त्यातूनच मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर पडणे, विहिरीच्या भूजल पातळीमध्ये अचानक घट किंवा वाढ होणे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। ही दरड कोसळण्याची मुख्य लक्षणे असू शकतात
आणि जर आपत्ती आलीच तर दरड कोसळण्याच्या मार्गातून त्वरित दूर जा। डोंगर पायथ्याला किंवा तीव्र उतारांवर बांधकाम करू नका। दरड कोसळल्यास स्थानिक प्रशासन यांना घटनेची माहिती द्या।
गुंड्या भाऊ, मदतीसाठी 1070 1077 आणि 112 या क्रमांकावर संपर्क करा। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन।
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन सोबत होणार आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 हा सामना सुरु होईल। भारतीय हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत आज ब्रिटनसोबत लढत होणार आहे। दरम्यान काल या स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हिला 25 मीटर पिस्तूल रॅपिड प्रकाराच्या अंतिम फेरीत 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। मनूनं या स्पर्धेत आतापर्यंत 2 कांस्य पदकं मिळवली आहेत। भारताच्या दीपिका कुमारीला तिरंदाजीत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला तर नेमबाजीतही महिला एकेरीत भजन कौरचा पराभव झाला। भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे। कोलंबो इथं 2:30 सामन्याला सुरुवात होईल। मालिकेत परवाचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करताना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे। काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला। तसंच 2024-25 या वर्षासाठी 773.90 कोटी खर्चाला मंजुरीही देण्यात आली। गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 672.11 लाख 37,000 रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली। दरम्यान सिल्लोड सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी काल आढावा घेतला। घाट नांदरा बंधाऱ्यातील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचं काम पूर्ण करावं असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले। परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात नागरिकांना विविध योजनांसाठी 345 कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बनसोडे यांनी दिल्या। लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि 112 या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली। राज्य सरकारनं ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा 15 ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे। काल छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले 9 रुग्ण आढळले, यात 1 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे। सध्या शहरात कोविडचे 16 सक्रिय रुग्ण आहेत। वयोवृद्ध नागरिकांनी तसंच रक्तदाब मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आतापर्यंत 5,000 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आहे। जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर दारणा धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 75% भरलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या, मात्र रात्री उशिरा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। दरम्यान राज्यात पुढील 3 दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पश्चिम घाट परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी। राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा आणि नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आतापर्यंत 5,000 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता। नमस्कार।